एतैर् विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैर्स्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति पराम गतिम्। धर्मादिकात् संहीयातु पुरुषार्थाची तैची मातु करावी जय सांगातु सांडिलः। हे तिन्ही जीवी जव जागती तव वरी निकियाची प्राप्ती हे माझे कान नाईकती देवो ही म्हणे। जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे तेने न धरावी हे सोये सावधू होईजे। पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवण का जियावया जेवण काळकूटाचे। इही काम क्रोध लोभेसी कार्य सिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुसी अयान जागा। जई कही अवचटे हे तिकडी साखळ तुटे तई सुखे आपुलिये वाटे चालो लाभे। त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय तैसा कामादिकी तिघी सांडिला सुख पावो निजगी संगुलाहे मोक्ष मार्गी सज्जनाचा। मग सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राने। ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे। तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडिमा सांसारी कहे। ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तोची एवढिया लाभा गोसावी होय।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्यये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आता ययावरी गुरु भक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा। आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्याते ही। हे आचार्योपास्ती प्रगटी जाईल तुझ प्रति बैसोदे एक पांती अवधानाची। तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी जाहली। नाना वेटाळूनी जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिधले प्रिया। तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी वोपिले आपण पे केले भक्तीचे घर। गुरुगृह जये देशी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते। तिये कडोनी येतसे वारा देखोनी धावे सामोरा आड पडे म्हणे घरा बीजे की जो। साचा प्रेमाची या भूली तया दिशेसीची आवडे बोली जीवू थानपती करूनी घाली गुरु गृही जो। या ओव्या आपण पाहतो आहोत। पादसेवन अर्चन वंदन दास्य या सगळ्या भावांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून आपल्यावर एक प्रकारे उपकार केलेला आहे. सद्गुरु आणि शिष्य यांचं अनादि कालापासून चालत आलेलं नातं, शिष्य पूर्ण होण्याची धडपड करत असणारा आणि सद्गुरु शिष्याला पूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असणारे, शिष्याला पूर्णतेकडे घेऊन जाण्यामध्ये सद्गुरूंचा कोणताही स्वार्थ नाहीये. शिष्याला पूर्णतेकडे घेऊन जाण्यामध्ये सद्गुरूंचा स्वाभाविक आनंद आहे इतकंच. शिष्य पूर्ण होण्यावर सद्गुरूंची कृतकृत्यता खूप अवलंबून नाहीये, कारण ते परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत. पण शिष्याच्या कृतकृत्यतेमध्ये एक समाज ऋण फेडलं जाणार आहे. ज्या क्रमाने शिष्याचे सद्गुरू झाले त्याच क्रमाने सद्गुरूंनी शिष्याला गुरुत्वाकडे घेऊन जाणं किंवा पूर्णतेकडे घेऊन जाणं ही ती कृतज्ञता आहे. गुरु शिष्याला शोधत असतात, शिष्य गुरूंना शोधू शकत नाही. गुरु आपले आपण भेटतात, आपही सया भेटतात अशा प्रकारची जी समजूत आहे त्या समजुतीमध्ये देखील गुरुनीच शिष्याला शोधलेलं असतं, शिष्य गुरुला शोधत नाही. शिष्यांनी केवळ तयारी करत राहायचं आहे, आपले भाव जपत राहायचं आहे, सत्य धर्माचं अनुसरण करत राहायचं आहे. भगवत प्राप्तीची इच्छा राखून वाटचाल करायची आहे, कर्म सांभाळायचं आहे, भक्ती सांभाळायची आहे, प्रेम सांभाळायचं आहे. बाकी गुरुला शोधणं हे शिष्याचं तसं काम नाही, शिष्याची तशी योग्यता नाही. जर तशी योग्यता असेल गुरूंना शोधण्याची तर तुम्ही परमात्म्यालाही शोधू शकाल. जर गुरु सापडले तर परमात्मा सापडणं तितकं कठीण नाही. गुरु शोधत असतात, योग्य व्यक्ती असेल ती गुरूंच्या नजरेत येते. शिष्य होण्याला योग्य आहे अशा व्यक्तीला गुरु शोधत असतात. शिष्याची योग्यता ही शिष्याच्या चिकाटीवर अवलंबून आहे. आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतीरी विपाईला पावे असं म्हटलेलं आहे. आस्था खूप जणांना असते पण चिकाटी धरणं, दीर्घ काळ चिकाटी धरून करणं हे फार थोडे लोक करत असतात. तसंही गुरु भेटलेले नाहीत पण चिकाटी आहे, असे जन्मजन्म घालवायला लागतात तेव्हा गुरु भेटतात. ही चिकाटी हीच शिष्याची पात्रता ठरते. अशा शिष्याला सद्गुरु निवडतात, असा शिष्य सद्गुरूंकडे कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने येऊन पोचतो, कोणत्या ना कोणत्या तरी मिशानी येऊन पोचतो. शिष्य सद्गुरूंकडे जातो तो अपघात असतो आणि असे अपघात परमार्थाच्या प्रांगणामध्ये सतत घडत राहतात. योग्य असलेला शिष्य हा संपर्कात येतो, आकृष्ट होतो आणि हे आकृष्ट होणं उभयपक्षी घडतं याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. एकटा शिष्य सद्गुरूंकडे आकृष्ट होतो असं धरू नका, सद्गुरूंना देखील तो मनुष्य भावतो, ते देखील शोधत असतात. तसा शिष्य फार शोधू शकत नाही. श्रद्धा असलेला मनुष्य सद्गुरू शोधत असतात. श्रद्धेचा अभ्यास शिष्याने आपला आपण करायचा असतो. गुरु भेटेपर्यंत ही गोष्ट चालू राहते आणि सद्गुरु भेटल्यानंतर देखील ती गोष्ट चालूच राहते. श्रद्धा ही देखील सिद्ध न करण्यासारखी वस्तू आहे. जर ज्ञान असेल तर श्रद्धेचा प्रश्नच येत नाही. पण ईश्वर ही एक गोष्ट आहे अशी श्रद्धा राखून वाटचाल करायची असते. तसं जर ज्ञान झालं तर मग गुरु आणि शिष्य याच्यात काही फरक नाही राहणार. पण कल्पना करा की सद्गुरूंची भेट झाली नाही आणि सद्गुरू न भेटता जन्म येऊन मृत्यू देखील येतो पण श्रद्धा टिकून राहते. पुन्हा जन्म येतो तो श्रद्धेनेच येतो, कधी भेट होईल कोण जाणे. त्यामुळे चिकाटीबरोबर अशा प्रकारची श्रद्धा धरणारा जो असतो त्याला गुरु निवडतात, त्याला गुरु शोधत असतात. गुरूंची शोधक नजर अशा प्रकारे श्रद्धा शोधत असते. तुमच्या डोळ्यामध्ये ती दिसायला लागते. तुमच्या मुखमंडलावरच्या आभेमध्ये ती दिसायला लागते. तुमच्या हालचालींमध्ये ती दिसायला लागते. सद्गुरु साधना आणि साधनेबद्दलचं प्रेम शोधत असतात, शिष्य शोधतात. याचा अर्थ ते साधना करणारा मनुष्य शोधत असतात. साधनेबद्दलचं प्रेम कोणाच्या ठिकाणी आहे हे ते ओळखतात आणि तशा प्रकारची व्यक्ती दिसली की सद्गुरूंचा शोध पूर्ण होतो. शिष्याला असं वाटतं की आपला शोध पूर्ण होतो. सद्गुरू जर शिष्याच्या ठिकाणी काही शोधत असतील तर वैराग्य शोधत असतात. खूप संसारात रमलेला मनुष्य, खूप पैशात रमलेला मनुष्य, खूप हिशोब करणारा मनुष्य, सत्ता मान संपत्ती याला अति महत्व देणारा मनुष्य येतो पण तो जाण्यासाठी आलेला असतो. जर तो बदलला नाही तर जाण्याची वाट त्याने निश्चित केलेली असते. पण अशा पद्धतीचा ज्याच्या अंतःकरणामध्ये सत्ता मान संपत्ती या गोष्टींच्या विषयी विषयांच्या विषयी विराग निर्माण झालेला आहे, त्याचं वैयर्थ ज्याला समजलेलं आहे, याच्यामध्ये काही फारसा अर्थ नाही हे ज्याला समजलेलं आहे, असा मनुष्य सद्गुरूंकडे येऊन स्थिरावतो. ती सद्गुरूंची कृपाच तो तिथं स्थिरावतो. सद्गुरू शिष्याची अंतरंगता शोधत असतात. त्या बोलण्याच्या आत खोल काही एक अंतरंग भाव असतात. ते भाव सद्गुरूंना समजतात. त्या अंतरंगतेमध्ये त्यांना शिष्याच्या चिकाटीचं दर्शन होतं, त्यांना शिष्याच्या वैराग्याचं देखील दर्शन होतं, त्याला श्रद्धेचं साधनेचं जे पाठबळ असतं त्याचं दर्शन होतं. आणि असं जेव्हा होतं तेव्हा सद्गुरू शिष्याला एक प्रकारे निवडतात. निवडलं हे समजायचं कसं? शिष्याला देखील वेध लागतो. इतका आकृष्ट होतो, की त्याला सुचेन असं होतं, रात्र दिवस कमी पडावेत, प्रत्येक क्षण अधुरा असावा, अपुरा असावा, सद्गुरूंची भेट प्रत्येक क्षणाला असावी, त्यांच्या सानिध्यात प्रत्येक क्षणाला असावं असं शिष्याला वाटत राहतं. जितका काळ सद्गुरूंच्या सन्निध असा शिष्य राहतो तो परितृप्त होतो. देहाच्या अंगांनी समाधान पावतो, मनाच्या अंगांनी समाधान पावतो, हृदयाच्या अंगांनी समाधान पावतो, बुद्धीच्या अंगांनी देखील समाधान पावतो, पण अंतःकरणाच्या अंगांनी अति समाधान पावतो. आणि सद्गुरूंच्या भेटीत प्राप्त झालेलं हे समाधान त्याला सद्गुरूंच्या पुढच्या भेटी करता म्हणून तळमळायला लावत. सद्गुरू जो ज्ञानाचा उपदेश करतात त्या ज्ञानाच्या उपदेशात खूप मोठं मर्म साठवलेलं आहे. त्या ज्ञानाच्या उपदेशाने शिष्याचं जीवन अंतर्बाह्य बदलून जातं. तो ज्ञानाचा उपदेश आणि सद्गुरूंनी दिलेली साधना जीवापाड जपणारा जो शिष्य असतो तो ज्ञानाच्या उपदेशाने आणि साधनेने देखील पूर्णता पावतो. तरी देखील त्याला सद्गुरूंच्या सहवासाची जी ओढ असते ती ओढ नित्य नूतन ताजी तवानी अशीच वाटत राहते. स्वतःच्या ठिकाणी तृप्ती झाल्यानंतर देखील विश्वामध्ये मिळवण्यासारखं असं काहीही राहिलं नाही असं झालेलं असताना देखील त्याला सद्गुरूंच्या देहाच्या सहवासाची ओढ मात्र स्वस्थ बसू देत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विरहिणी का जैसी वल्लभाते. जशी विरहिणी तडपत असते, तळमळत असते, तसा सद्गुरूंच्या भेटीसाठी सहवासासाठी शिष्य तळमळत असतो. सत्शिष्यांबद्दल चाललंय, ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा ज्ञानी शिष्यांची लक्षणं चाललेली आहेत. ज्ञान लक्षणामध्ये हे आचार्योपासन आहे. जितका काळ तो दूर असतो तितका काळ त्याला असं वाटत राहतं की काय दूर पडलेले आहोत, पडिले दूर देशी. पण दूर असताना देखील त्याला मनामध्ये सतत ते आठवत राहतात. तो मज आठवितो गुरु राया, प्राण विसावा माझा, असं त्याला होत जात. मज आठवे मानसी, दूर देशी जरी पडलेला असला तरी मला मनामध्ये तोच आठवत राहतो. दूर देश याचा अर्थ सद्गुरू आणि तुम्ही वेगवेगळ्या घरात राहत असता म्हणून देखील तो दूर देशच असतो. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी, असं ज्ञानेश्वर महाराज. दिन तैसी रजनी, दिवस आणि रात्र सारखी होऊन जातात. गरुड वाहना गुण गंभीरा, येई बा दातारा, बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठला. निर्विकल्प समाधीमध्ये रमल्यानंतर देखील गरुड वाहन असलेला प्रत्येक गुण गांभीर्याने ज्यांच्या ठिकाणी आहे असा, सखोल ज्यांच्या ठिकाणी आहे असा, सद्गुरु दाता सद्गुरु राज विठ्ठल पांडुरंग हा भेटावा अशीच तळमळ भक्ताला वाटत राहते। म्हणून विरहिणीचं आपल्या प्रिय पती करता म्हणून तळमळणाऱ्या विरहिणीचं रूपक ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी वापरतात। विरहिणी का जैसी वल्लभाते, हा जरी स्त्री भाव असला तरी देखील सद्गुरूंच्या समोर प्रत्येक शिष्याला अशाच प्रकारचा अत्यंत वेध लावणारा भाव प्राप्त होतो। म्हणून या विरहिण्या देखील पुरुष संतांनी लिहिलेल्या आहेत, स्त्री काय लिहिली इतक्या इतक्या वेगळ्या इतक्या सखोल। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तिये कडोनी येतसे वारा देखोनी धावे सामोरा। आणि मग त्या दिशेकडून वारा जरी आला तरी त्या वाऱ्याला सामोरा जातो। या या आमच्या घरात या असं म्हणतो, आड पडे वाऱ्याला अडवतो, म्हणे घरा विजे की जो आत आमच्या घरात। कृपा करून आमच्या घरात आगमन करा असं वाऱ्याला म्हणतो। साचा प्रेमाची या भूली तया दिशेसीची आवडे बोली, हे प्रेमी जनांच्या गोष्टी आहेत, प्रेमी जनांना समजणार। त्या त्या दिशेकडे तोंड करून बोलत राहतो, गुरु गृह ज्या दिशेला आहे त्या दिशेशी मोठ्या आवडीने बोलतो। त्या दिशेला म्हणतो की तू भाग्यवान आहेस, तू माझ्या गुरूंच्या बाजूला राहतेस आणि मी कसा बाजूला पडलोय, दूर गेलेलो आहे। जीवू थानपती करूनी घाली गुरु गृही जो, अशा रीतीने तो दूर असतो पण सद्गुरूंच्या घरामध्ये स्थानपती होऊन राहतो, त्या घरामध्येच कायम आपल्याला तो अनुभवतो। परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले, जो वेगळ्या ठिकाणी राहत असतो ते केवळ गुरु आज्ञेने, लौकिक म्हणून इलाज नाही म्हणून। त्या ठिकाणी त्याची तळमळ अशी होत असते की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वासरुआ लाविले दावे जैसे, वासराला दाव लावून बांधून जस ठेवावं तस। तसा नाईलाजाने राहत असतो म्हणे कई हे बिरडे फिटेल या दाव्याचा विळखा कधी सुटेल, कई तो सुभावी भेटेल। युगाहुनी वडील निमिष मानी, तो म्हणतो की हा दुरावा हे दूर बांधून राहणं कधी फिटून जाईल, कधी तो स्वामी परत मला भेटेल, रोज भेटत असला तरी। अंतराय पडलेला आहे, दुसरीकडे राहतो आहे, एक वेळ समाधीची तृप्ती आहे, पण सद्गुरूंच्या भेटीची तृप्ती आहे आणि ती तृप्तीच पुढे अतृप्ती वाढून ठेवते। परत कधी भेट होईल असं वाटत राहत। म्हणे कई हे बिरडे फिटेल, कई तो स्वामी भेटेल। युगाहुनी वडील निमिष मानी, आणि निमिष जे क्षणाचाही काही भाग गेला सद्गुरूंच्या सानिध्या वाचून, तर त्याला तो युगाहून देखील मोठा वाटतो। ऐसे या अशा स्थितीमध्ये गुरु ग्रामीणचे आले का स्वये गुरुनीची धाडीले, तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे। अशा परिस्थितीमध्ये जर एखादा कोणी गुरूंना भेटून आला आणि त्याची भेट झाली, सद्गुरूंच्या सानिध्यात राहून आला, गुरु ग्रामीणचे आले का स्वये गुरुनीची धाडीले, किंवा गुरुनीच पाठवलं की जा त्याला भेटून ये, तर जणू गुरुंची भेट झाल्यानंतर जो वियोग झाला, तेव्हा आयुष्य संपलेलं होतं, त्या संपलेल्या आयुष्याला नवीन आयुष्य जोडलं असं वाटतं। तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे, का सुकतया अंकुरा वरी पडलिया पियुष धारा, किंवा अंकुर सुकत चाललेला आहे आणि त्याच्यावर अमृताची धार पडावी असं त्याला होतं। नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा, अतिशय अल्प अशा पाण्यात असलेला, पाण्याच्या अल्पतेमुळेच संकोचणारा, पाण्याच्या अल्पतेमुळेच काळजीत पडलेला, आपल्या जीवनाचं कसं होईल याची काळजी निर्माण झालेला असा मासा जसा समुद्रामध्ये विशाल जलाशयामध्ये यावा तसं त्याला होतं। नातरी रंके निधान देखिले का आंधळिया डोळे उघडले भणंगाची या अंगा आले इंद्रपद, किंवा त्याला असं होतं की रंक आणि त्याला जसा ठेवा मिळावा, गुरूंच्या भेटीने नाही, गुरु ग्रामीणचे आले की स्वये गुरुनीची भेट धाडीले, गुरूंकडून आलेल्या व्यक्तीला भेटून त्याला असं होतं। याचा असा अर्थ आहे की जो सद्गुरूंकडून आला, जो सद्गुरु सेवक आहे, आपल्या खेरीज अन्य पण सद्गुरु सेवक आहे, त्याच्याविषयी ज्ञानी भक्ताला कशा प्रकारची भावना असते याच्यात साधना देखील आहे. व्यक्ती म्हणून पाहत नाहीये, आहे एक स्वामीजींकडे जाणारा म्हणून पाहत नाहीये, तर गुरुंसारखी पवित्रता त्या व्यक्तीच्या ठिकाणी देखील पाहतो आहे. ना तरी रंके निधान देखिले का आंधळिया डोळे उघडले भणंगाचिया अंगा आले इंद्रपद. आणि भिकारी भणंग त्याला जसं इंद्रपद प्राप्त व्हावं तसं त्याला इतका सुखावतो की सद्गुरूंना भेटून आला, एरवी दिशेशी बोलत होतो, वाऱ्याला अडवत होतो, ते आमच्याशी बोलत नव्हते, पण सद्गुरूंना भेटून आलेला तो आमच्याशी बोलेल, आम्हाला सांगेल, सद्गुरूंचं वर्तमान आम्हाला समजेल. तैसे गुरुकुळाचे निनावे महासुखे अति थोरावे जे कोडेही पोटाळवे आकाशका. तशा प्रकारे गुरुकुळाच्या नावानी म्हणजे गुरूंकडून आलेला तो गुरुकुळी त्याच्या भेटीनी अत्यंत महासुख त्याला होतं. महासुखे अति थोरावे विस्तीर्ण पावतो. जे कोडेही पोटाळावे आकाशका. कौतुकानी जसं आकाशाला आलिंगन द्यायला निघावं तशी परिस्थिती त्याला होते. फार फार सुंदर. आज एक निवेदन मी करणार असल्यामुळं इथपर्यंत आपण थांबूया. या निवेदनाकरता मी याच्या आधी गुरुवारी निवेदन केलेलं आहे केंद्रामध्ये. कदाचित कोणाला माहीत असेल, कोणाला माहीत नसेल. त्याच्या आधी कोथरूडच्या केंद्रामध्ये जाऊन एक निवेदन केलं, आमच्या घरी ध्यानाच्या ठिकाणी निवेदन केलं, राहळकर राम मंदिरात निवेदन केलं. शक्य आहे की आपल्यापैकी काही मंडळी त्या निवेदनाच्या वेळेला उपस्थित असतील. त्यांनी परत थांबायला पाहिजे असं नाही, त्यांच्याकरता निवेदन झालेलं आहे. त्यामुळं अशा व्यक्तींनी जायचं म्हटलं तरी देखील चालेल, ती मंडळी गेली तरी चालतील. मात्र त्या मंडळींनी आपण निवेदन ऐकलेलं आहे अशा तऱ्हेने, आपल्याला निवेदन माहीत आहे अशा तऱ्हेने, खाली कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांकडे आपलं नाव देऊन जावं, मग नंतर आपण त्या निवेदनाचा जो खरा भाग आहे तो सांगितला तरी देखील चालेल. जर थांबायचं असेल तर आपण थांबू शकता. आपल्याला या निवेदनासाठी म्हणून बरंच पुढे सरकून घ्यायला लागेल, कारण वर जे लोक आहेत त्यांना मी खाली बोलवणार आहे. त्यामुळे देखील ज्यांनी निवेदन ऐकले अशा मंडळींनी जायला हरकत नाही असं मी सांगितलं, कारण सगळ्यांना, जास्तीत जास्त लोकांना इथं आपल्याला अकोमोडेट करायचं आहे. याच्यामध्ये पावसला जाणारी मंडळी कार्यकर्ता म्हणून जी होती त्या मंडळींनी उठून खाली गेलं तरी देखील चालेल, कारण त्यांना माहिती आहे आणि जाणाऱ्या लोकांकडून ते म्हणजे आज जागा देखील होईल तयार.
जिन्यात जर का काही साधक उभे असतील तर त्यांनी कृपया जिन्यात उभं राहू नये, खालीच उभं राहावं. जे उतरणारे साधक आहेत त्यांना जाण्यासाठी प्रथम जागा द्यावी.
ज्यांनी निवेदन ऐकलेलं आहे अशा मंडळींनी खाली जाताना साधकांकडे नावं देऊन जायचं आहे, नावं वय असं देऊन जायचं आहे, कारण गुरुवारी ते करायला जमलेलं नव्हतं. ही मंडळी खाली गेली की खालची मंडळी वर येतील आणि वरच्या हॉलमधली मंडळी देखील या हॉलमध्ये बसायला येतील, आणि जे कार्यकर्ते गेलेले आहेत त्यांनी नावं घेण्याचं काम करायचं आहे.
निवेदन करून काही निवेदन आहेत ते करू का?